मराठी भाषा दिवस आपण आज चांगला जोरात साजरा करतोय, पण जर का तुम्हाला विचारलं की तुमचा फेवरेट ऍक्टर कुठला आहे, तर मराठीचा कुणीही नाही तर बॉलिवूडचा ऍक्टरचं नाव तुमच्या तोंडी येईल ही खात्री आहे मला. खरंच मला ती खात्री आहे आणि माझं सुद्धा तसंच होईल, कारण की काय ना आपल्या डोक्यामध्ये इतकं जास्त त्यांचं वर्चस्व आहे, सगळं बॉलिवूडचं वर्चस्व आहे, कारण की महाराष्ट्रात मुंबईमध्ये आहे बॉलिवूड, म्हणजे त्यांना आपण असं आयडल म्हणून बघतो. पण आज आपण बोलतोय ते आपल्या सिद्धूदादाशी, आपला लाडका सिद्धूदादा जो आहे सिम्बामध्ये तावडे त्यांनी आत्ता प्ले केला आणि कडक प्ले केलाय त्यांनी, त्याच्याशीच गप्पा कंटिन्यू करूयात ना.
मराठी जे आर्टिस्ट असतात ते ड्रामा आर्टिस्ट असतात, मोठी स्टेज आर्टिस्ट असतात, तो त्यांचा हिंदीमध्ये जास्त दबदबा जाणवतो का, किंवा जेव्हा ते हिंदीमध्येही काम करतात तेव्हा ते एकदम असं थप्पडतोड काम असतं हे आपण पाहिलंय, अनुभवलंय, सगळ्या गोष्टी आहेत, तो दबदबा जास्त असतो की मग थोडस अंडरडॉग समजलं जातं?
नाही नाही, आपण मी आपण उत्तर काहीच देऊ शकत नाही, जर मी नट मी तर पण एवढं की चला हवं उद्याच्या प्लॅटफॉर्मवर, जेव्हा रोहित शेट्टी सर म्हणाले होते की मराठी ऍक्टर ते एवढे टॅलेंटेड असतात आणि त्यांना त्याचा गर्व नसतो अभिमान, तर मला म्हणायचं एक हिंदीचा प्रतिथी डिरेक्टर जेव्हा मराठी कलाकारांबद्दल असे गौरवोद्गार काढतो तेव्हा मला खूप मस्त वाटतं. मला ते अंडरडॉग आहेत का ते सॉलिड आहेत याच्यापेक्षा बेसिकली थिएटर हा मराठीचा बेस आहे, प्रत्येक ऍक्टर हा आपली बेसिकली आम्ही सगळे मराठी सिनेमा रिप्रेझेंट करतो जेव्हा जेव्हा ज्या ज्या प्लॅटफॉर्मवर करतो, सयाजी शिंदे सर साऊथ मध्ये करत असतील किंवा आमच्यासारखे हिंदी मध्ये करत असतील किंवा राधिका आपटे सारखी ऍक्ट्रेस एका वेगळ्या पॅटर्नने इंग्लिश मध्ये काम करत असतील, सो दे रिप्रेझेंट मराठी, मराठी सिनेमा, मराठी ऍक्टर, सो मला असं वाटतं की ते वेगवेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंट करतात.
त्यामुळे एक्झॅक्टली राधिका आपटेवरनच नाव निघालंय, तर वेब सिरीज मध्ये आजकाल खूप जास्त मराठी वापरली जाते, म्हणजे आधी हिंदी मूवीज मध्ये आपण पाहायचो की जास्तीत जास्त पंजाबी आहे, सॉंग्स मध्ये सुद्धा पंजाबी आहे, पण आजकाल मराठी आहे आणि डायलॉग्स वगैरे कॅरेक्टर्स मराठी येत आहेत.
नाही चांगलीच गोष्ट आहे ना, ज्या पद्धतीने म्हणजे आता वेब सिरीज म्हणा किंवा सिनेमा म्हणा किंवा थिएटर म्हणा किंवा हिंदी फिल्म म्हणा, बेसिकली माध्यम बदलत चालली आहेत, माध्यमांमध्ये म्हणजे प्रेक्षक वर्ग सिने मराठी सिनेमा प्रेक्षक वर्ग फॅमिली असला तरी युथ साठी सिनेमे बनतात, त्यांच्यासाठी वेब सिरीज बनतात, प्रेक्षक वाढतोय, ते चांगली गोष्ट आहे. आणि आपले मराठीचे कलाकार छान छान वेब सिरीज मध्ये दिसतायत आणि आपलं नाणं खणखण खणखण वाजवत आहेत, जसं जीते आहे विजेंद्र जोशी त्यांनी सेक्रेट गेम मध्ये खूप काम केलंय, ही चांगले चांगले कलाकार आपापलं नाणं खणखणी वाजवत आहेत, वेब सिरीज असो किंवा सिनेमा असो.
काहीच डाऊट नाही आपल्याला की आपले मराठी कलाकार जे आहेत ना ते अगदी बाजा फाड काम करतात. सिद्धूदादाशी आपण अजून गप्पा कंटिन्यू करूया थोड्या वेळात. स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो.